Book 2
95
Панчарнау
Союзы 2
Убаянвай Авьяй
Сколько она уже не работает?
Ти кадхи пасун кам карат нахи?
ती कधी पासून काम करत नाही?
С тех пор, как она вышла замуж?
तिचे लग्न झाल्यापासून?
Да, она больше не работает с тех пор, как она вышла замуж.
हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही.
С тех пор, как она вышла замуж, она больше не работает.
Тице лагна жалапасун, ти кам карат нахи.
Тице лагна жалапасун, ти кам карат нахи.
Они счастливы с тех пор, как они познакомились.
Эк мекана бхетле, тевха пасун, те ананди ахет.
Эк мекана бхетле, тевха пасун, ти ананди ахет.
Они редко ходят в гости с тех пор, как у них появились дети.
Тянна, муле жалапасун, те квачитас бахер жатат.
Тянна, муле жалапасун, те квачитас бахер жатат.
Когда она говорит по телефону?
Ти кевха фон карте?
Ти кевха фон карте?
Когда едет?
गाडी चालवताना?
गाडी चालवताना?
Да, когда она ведет машину.
हो, ती गाडी चालवत असते तेव्हा.
हो, ती गाडी चालवत असते तेव्हा.
Она говорит по телефону, когда ведет машину.
गाडी चालवताना ती फोन करते.
गाडी चालवताना ती फोन करते.
Она смотрит телевизор, когда гладит.
Капрянна истри картана ти дурдаршан бхакте.
Капрянна истри картана ти дурдаршан бхакте.
Она слушает музыку, когда занимается своими делами.
Тице кам карат астана ти сангит айкте.
Тице кам карат астана ти сангит айкте.
Я ничего не вижу, если у меня нет очков.
माझ्या जवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही.
माझ्या जवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही.
Я ничего не понимаю, если музыка такая громкая.
संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही.
संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही.
Я не воспринимаю запаха, когда у меня насморк.
मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही.
मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही.
Мы берём такси, когда идёт дождь.
पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार.
पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार.
Если мы выиграем в лотерею, мы объедем весь мир.
लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार.
लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार.
Если он скоро не придёт, мы начнём есть.
तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार.
तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार.
Пожалуйста, посетите нашу интернетную страницу www.book2.de, чтобы посмотреть книгу и тексты.